पाठ्यपुस्तक पाठ 9 महाराष्ट्र आणि त्यातील प्रमुख शहरे 3 फिरण्याची हौस.
श्रुती, तुला महाराष्ट्रात कुठं राहायला आवडेल? म्हणजे कायमचं? हा,
मला ना पुण्यात राहायला खूप आवडेल. तिथलं विद्यापीठ नामांकित आहे आणि पुण्यातले हवामानही छान आहे. आणि तुला रे?
मला कोकणात राहायला फार आवडेल. माझे काका तिथं राहतात, मोठी वाडी आहे त्यांची.
अरे वा, मस्तच की. मग तू भातशेती करणार आणि आंब्याची झाडं लावणार तर?
हो, तसंच काहीस. कोकणातली शांतता मला आवडते. पुण्या मुंबईसारखं पळावं लागत नाही तिथं. आणि तिथला निसर्ग आणि समुद्र, आहा.
बरोबर आहे, मोठ्या शहरांसारखं धकाधकीचं आयुष्य नाही तिथं.
पण अगदी सुखाचं वगैरे पण नाही, बरं का? वाडीत स्वतः मेहनतही खूप करावी लागते. कामासाठी गडी माणसं मिळत नाहीत. पावसाळ्यात तर घराबाहेर पडणं अशक्य होतं.
तेही आहेच, राहणं कुठंच सोपं नाही. तसं पाहायला गेलं तर कोल्हापूरही छान आहे, बरं का? माझा आजोळ आहे तिथं. उन्हाळ्याच्या सर्व सुट्ट्या मी तिथं घालवलेल्या आहेत.
मग तरीही तुला पुण्यातच का राहायचं आहे?
अरे काय नाहीये पुण्यात. ज्यांना फिरण्याची हौस आहे त्यांच्यासाठी पुण्यात सिंहगड आहे, मुळशी परिसर आहे, टेकड्या आहेत. खाण्यापिण्याची आवड असलेल्या माझ्यासारख्या लोकांसाठी तर पुणे स्वर्गच म्हणावं लागेल. ज्यांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पुण्यात खूप संधी उपलब्ध आहेत. आता पुण्याची माणसं थोडी शिष्ट असतात असं ऐकलंय खरं, पण ते अनुभवल्याशिवाय नक्की कसं सांगणार ना.
तुला कोल्हापूरकरांच्या रांगड्या स्वभावाची सवय असेलच की?
हो, थोडीफार आहे. पण प्रत्येक शहराची गावाची खासियत वेगळी असते, नाही का?
हो, ते मात्र खरं.